लाइट्स कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी महेश काळे, तुम्ही ऐकताय लाइट्स कॅमेरा आणि ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत. मी बाबांना सांगितलं होतं मला जेव्हा नवीन शूज घ्याल ना तेव्हा मला ते आदिदासचे 999 चे हवेत. बाबा म्हटले तू चांगले मार्क पाड तर मी तुला घेते.
मला असं वाटतं कंडिशन आधीपासून असायच्यात की हे केलं तर ते घड्याळ ह्यासाठीच मिळेल वगैरे, पण त्यात एक मजा पण होती. म्हणजे घरी कूलर आला, फ्रीज आला की ते स्वास्तिक काढणं आणि मग आणि कलर टीव्ही म्हणजे अरे.
मला असं वाटतं की आमचा डायनोराचा एक जुना टीव्ही होता, तो क्रिकेटच्या मॅचच्या वेळेला नेमका त्याच्यावरती उभ्या रेघायच्या. मग एक दिवशी आम्ही ठरवलं की आता हे खूप झालं, वर्ल्ड कपच्या वेळेलाच आपल्याकडे कलर टीव्ही हवाय. मग त्याच्या वेळेला आमच्याकडे आमच्या सोसायटीतला सगळ्यात शेवटी कलर टीव्ही आला.
मला अजून आठवतं मला ते कूलर आल्यानंतर त्याच्यासमोर आय करत बोलायची सवय होती आणि असं मध्ये मध्ये त्याचा डबल आवाज येतात ना. तसे तुला काय सवय होतं रे अतरंगी?
मला ना तो पंखा असतो ते गुडुंग 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 तो एक फ्रिक्वेन्सी तयार करतो त्याचे दा आणि तो सा बरोबर पकडला की तो आवाज घुमायचा. किंवा कुठेतरी सिंकमध्ये जर भांड्यावरती थोडं टप 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 जर थेंब पडत असतील ना तर त्या थेंबांचा ताल तयार करून मी त्याच्यावरती कुठलं तरी गाणं गायचो. लहानपणी मी एकदा काहीतरी गाणं गात होतो आणि ते टुक 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 वाजवत होतो माझ्या शेजारी. मग त्या गाण्याचा आणि त्याचा पेस साधारण जवळचा होता म्हणून मी म्हणलं आता आपण याच्यात मिळवून बघूयात. तर तो मिळाला, त्याच्यानंतर मला त्याचा छंद लागला.
कंपोजिंग तेव्हापासूनच तुम्ही स्टार्ट केलं होतं? वा कमाल. फक्त 3 वर्षांचा होता तेव्हा तू सोलो परफॉर्मन्स दिला होता 5,000 लोकांसमोर.
मी गोंधवल्याला माझ्या अगदी लहानपणापासून आम्ही जातोय, तर ती सकाळची जी काकड आरती असते त्या काकड आरतीला उत्सवाच्या सुमारास खूप गर्दी असते. तिथे 5-10 हजार लोक त्या काकड्याला असतात. त्या काकड्यामध्ये मी एक गाणं गायलो. तेव्हा काय आता 5,000 आहेत का 10,000 काही फरक पडत नाही ना. आपल्याला आवडीची गोष्ट आहे ते मला टाळ वाजवायला खूप आवडायचे. तर मी उभा होतो, मग तो माईक खाली आला, गळ्यात टाळ आले, डोक्यावरची ती टोपी गांधी टोपीला मी आपलं दंड 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 सुरू केलं आणि गायलो. पण ते भजन झाल्यानंतर सगळी लोकं आली, ते गालगुच्चे घ्या, मग एकाने एक लाडू दिला, मग एकाने एक रुपयाचं नाणं दिलं. मी म्हणलं अरे हे मस्त आहे, आपल्याला आवडून आपण वाजवतोय गातोय आपल्याला आवडतंय आणि आपल्याला जे आवडतंय त्याच्याकरता लोक आपलं कौतुक करत आहेत. तर कुठेतरी ती पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट सायकल जी म्हणून ती ती माझ्या नकळत तेव्हा सेट झाली.
सवय वयाच्या 3 वर्षापासून तुझी आहे तर.
पुण्याचं ब्लेस्ड स्पेशल चाइल्ड म्हणतात ना तसं, मला इतकं मला अगदी प्रायमरी स्कुलिंग पासन फिरोदिया करंडकच्या सगळ्या स्पर्धांमधनं इतकं भरघोस मला प्रेम मिळालं. आणि मला आठवतंय लहानपणी सवाई गंधर्व महोत्सवामध्ये मी अगदी बाळ असल्यापासून मला आई तिथे घेऊन जायची. तर तेव्हा जसराजी नेहमी त्यांच्या गाण्याच्या सुरुवातीला म्हणायचे की पुण्यामध्ये गाणं सगळ्यात मला विशेष वाटतं, क्योंकि जिसने पुना को सुना उसको पूरी दुनिया सुनेगी. तर अशा पुण्यात माझा जन्म व्हावा, मला अभिषेकी बुवांसारखा इतका मोठा गुरु मिळावा आणि मग त्या गुरुमुळे माझं गाणं अशा एका लेवलपर्यंत यावं ज्या लेवलवरती जाऊन या सगळ्या पुण्यातल्या लोकांनी भरभरून प्रेम करून द्यावं. त्यामुळे आय थिंक आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल अँड आय फील एक्स्ट्रीम ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स पुणे.
मला सांग की तुझी फेवरेट अंगाई आई जी गायची ती कुठली होती रे?
ऍक्च्युली अंगाईपेक्षा काय असायचं ना, ती गाणं शिकवायची संध्याकाळी मुलांना आणि इनव्हेरिएबली त्यातली कुठली तरी गाणी मी गुणगुणायचो आपसुक. आता ही तू गातोय त्याचा अंतरा आठवतोय का तुला? मग मी अंतरा आठवून गायचो. मग आता मला सांग तुला ह्याचा ताल कुठला ताल आहे, ह्याची सम कुठे आहे, ह्याचं नोटेशन करता येईल का? मग शी युज टू काइंड ऑफ चॅलेंज मी, दॅट युज टू बी आर गेम्स.
तुझं कारण की आता आई घरात शिकवत असल्यामुळे आणि तू गुणगुणत असल्यामुळे कदाचित तुला पहिलं रेकॉर्डिंग इतकं अवघड गेलं नसेल?
नाही, मला ऍक्च्युली ना माझं कायम म्युझिकचं असोसिएशन एखाद्या चॉकलेटच्या बंगल्यामध्ये गेल्यासारखं असतं ना, तिथे कसली भीती वाटत नाही. म्हणजे तिथे फक्त बागडायचं असतं. तसं बघायला गेलं तर मी थोडा बुजरा आहे. म्हणजे कुठल्या पार्टीमध्ये बघशील तर मी कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये आपल्या सेलफोनवरती काहीतरी करत बसलेलो असतो. पण जेव्हा गाणं मिळतं ना तेव्हा आय जस्ट ओपन अप. इट्स लाईक आय सेड, इट्स लाईक इन माय ला ला लँड, इट्स लाईक इन अ वंडरलँड वेअर देर इज अम्प्टीन नंबर ऑफ थिंग्स दॅट आय वॉन्ट टू डू अँड एक्सप्लोर. त्यामुळे तिथे लोक असतात ह्याचं व्यवधान असतं पण बर्डन कधीच नसतं.
आई क्लासिकल सिंगर होते हे तर माहिती होतं, पण बाबा काय करायचे?
बाबा ऍक्च्युली वॉज अ बँकर, पण त्यांना त्यांच्या लहानपणी गाणं खूप आवडायचं आणि छान गायचे ते. फक्त त्यांची परिस्थितीमुळे त्यांना गाणं परसू करता नाही आलं. तर त्याच्यावरती त्यांनी काय तोडगा पाडला, मी अशी म्हटलं की गोंधवलेकर महाराजांनी ना एक फिरती आरती पुण्यामध्ये अजूनही असते ती. तर दर शनिवारी बाबा जेव्हा बाहेर होते, आधी ठाण्याला होते, नंतर गोरेगावला होते, अमरावतीला होते, तर वेगवेगळ्या ठिकाणी असताना ते जेव्हा विकेंड्सना घरी यायचे तेव्हा पहिल्यांदा आंघोळ करायचे आणि मला समोर बसवायचे आणि दर शनिवारी मला एक अभंग शिकवायचे. आणि त्यांची अशी अपेक्षा असते की तो प्रत्येक वेळेलाच नवीन शिकवलेला अभंग मी त्या त्या रविवारी त्या भजनामध्ये गायचा. तर ह्यांनी काय झालं, एक तर मला अभंग खूप माहिती झाले खूप लहान वयामध्ये, आणि दुसरी माझी ग्रास्पिंग पॉवर, ही वॉज अ व्हेरी स्ट्रिक्ट टीचर, त्यामुळे माझी ग्रास्पिंग पॉवर पण आज शिकलेलं मला उद्या गायचं आणि ते रंगवून गायचं आणि ते चांगलं व्हायला पाहिजे, तर ऑटोमॅटिकली यासुद्धा गोष्टी झाल्या. तर माझ्या बाबांना संगीतातलं शास्त्र जरी कळत नसलं ना तरी समजा इन्स्ट्रुमेंटल म्युझिकच्या नुसत्या तारा वाजल्या तरी त्यांना साधारण 50-100 राग ओळखता येतात. त्यामुळे त्यांच्या मला असं वाटतं की रक्तामध्ये ही इज गिफ्टेड ॲज फार ॲज म्युझिकल ग्रेस इज कन्सर्न, पण त्यांना त्याचं व्याकरण फक्त कळत नाही.